सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत. सुपर हिट गप्पा सुरू आहेत, सुरू राहणार आता 3 वाजेपर्यंत. आणि जसं मी म्हणाले की आज मी खूप हॅपी आहे, द रिझन इज गेल्या महिन्यात 26 तारखेला माझा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कालपर्यंत मी आयसोलेशन मध्ये होते. काल मी परत टेस्ट केली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह असा आलेला आहे. सो आय एम सो हॅपी, आय एम व्हेरी हॅपी. माझं कुटुंबही खूप आनंदी आहे. आणि काय ना की ह्या 20 ते 21 दिवसांमध्ये प्रचंड काळजी, म्हणजे परिवाराकडून, फॅमिलीकडून, फ्रेंड्सकडून हे खूप ओव्हरवेलमिंग होतं. आणि सध्या ह्या फेजमधनं खूप जण जात आहेत. आणि एक गोष्ट जी फार महत्वाची आहे ती म्हणजे स्वतःशी जर तुम्ही ठरवलं की तुम्ही हॅपी राहणार आहात, तुम्ही मनाने पॉझिटिव्ह राहणार आहात, तर तुम्ही लवकर यातनं बाहेर पडू शकता. दिस इज माय सेल्फ एक्सपिरियन्स, स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मी आज खूप हॅपी आहे. सो मजा गप्पा सगळं काय होणार आहे. गाणी आजही 93.5 रेड एफएम बजाते रहो.